आकाशवाणी मुंबई, नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रस्ते अपघातातल्या जखमींसाठी 1.5 लाखांपर्यंत विनारोकड उपचार योजना सुरू. हिट अँड रन मधल्या मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची मदत. मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे त्या अनुषंगानं मिळणारे लाभ देण्याची राज्याची केंद्र सरकारकडे मागणी. गुजरातमध्ये झालेल्या अपघातात पालघरच्या 3 तरुणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. आणि सुमारे 10 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 2 नक्षलवादी महिलांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण. रस्ते अपघातातल्या जखमींसाठी विनारोकड उपचार देणारी योजना केंद्र सरकारनं आजपासून सुरू केली. याअंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचारांसाठी कोणतीही रोख रक्कम द्यावी लागणार नाही. याशिवाय हिट अँड रनमधल्या मृत झालेल्यांच्या वारसांना 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत आज ही घोषणा केली. गेल्या वर्षभरात देशभरात रस्ते अपघातात 1,80,000 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यापैकी 30,000 जण हेल्मेट न घातल्यानं मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये 66% तरुण होते अशी माहिती गडकरी यांनी दिली. मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे त्या अनुषंगानं मिळणारे इतर लाभ देण्याची विनंती राज्य सरकारनं आज केंद्राला केली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. त्यावेळी यासंदर्भात 4 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्राची प्रत शेखावत यांनी सामंत यांना सुपूर्द केली. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बांगला या भाषांना अभिजात दर्जा दिल्याचा उल्लेख त्यात आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव 2 ते 3 आठवड्यात सादर करू असं सामंत म्हणाले.
मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये काम करून मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन हे महाराष्ट्रामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं केलं जाईल यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय.
महाराष्ट्रासह इतर राज्यात तसंच विदेशातही मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या महाराष्ट्र शासनाने माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केलेला आहे. तोही अधिक सक्रिय करण्याची प्रक्रिया या निमित्तानं सुरू होऊ शकेल असं मला वाटतं. 17 देशांमध्ये आपले प्रतिनिधी आहेत. ते अजून वाढवून कसे त्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामावून घेता येईल याचाही विचार मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेता येईल.
देशाचं आणि समाजाचं नुकसान करत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजानं एकत्र येणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं वाशी इथं आयोजित केलेल्या नशामुक्त नवी मुंबई अभियानाचं उद्घाटन करताना बोलत होते. अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचं दुष्कर्म करत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग रहा, सैनिक म्हणून पुढे या, ही देखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे असं फडणवीस म्हणाले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, प्रख्यात अभिनेता आणि नशामुक्त नवी मुंबई या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहम, स्थानिक लोकप्रतिनिधी, नशामुक्तीचं काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी आदी उपस्थित होते. मुंबईत भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात असलेल्या डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं नूतनीकरण मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. या नूतनीकरण केलेल्या संग्रहालयाचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांनी केलं. शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. औषधं तसंच अन्नपदार्थांमधल्या भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेताना ते मुंबईत बोलत होते. दूध भेसळ रोखणे, मंदिर आणि देवस्थानातल्या प्रसादाची गुणवत्ता तपासण्याची कामे प्राधान्यानं करा असंही ते म्हणाले. नागपूरमध्ये 12 ते 14 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 12 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या @news_mumbai या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघरच्या 3 तरुणांचा आज सकाळी गुजरातमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हे तिघेही राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्गा इथं गेले होते. तिथून परतताना वाटेत गुजरात इथं अंकलेश्वर जिल्ह्यात त्यांच्या गाडीला ट्रकची धडक बसून अपघात झाला. या अपघातात अन्य 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुमारे 10 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 2 नक्षलवादी महिलांनी आज गडचिरोलीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. श्यामला उर्फ लीला झुरू पुडो आणि काजल उर्फ तिम्मी मंगरू वड्डे अशी त्यांची नावं आहेत. श्यामला पुडो ही एटापल्ली तालुक्यातल्या गट्टेपल्ली इथली रहिवासी असून 2002 ती चामोर्शी दलममध्ये सहभागी झाली. सध्या ती कंपनी क्रमांक 10 सेक्शन कमांडर होती. तिच्यावर 21 चकमकी, 6 जाळपोळ आणि इतर 18 अशा 49 गुन्ह्यांची नोंद आहे. शासनानं तिच्यावर 8 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. काजल वड्डे 2018 भामरागड दलममध्ये कार्यरत होती. 8 गुन्ह्यांची नोंद आहे. शासनानं तिच्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. ऊसतोड कामगारांसाठी कारखाना परिसरात साक्षरता वर्ग सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी सर्व साखर कारखान्यांना दिले होते. त्यामुळे राज्यात गाळप हंगाम सुरू केलेल्या 96 सहकारी आणि 93 खाजगी अशा 189 साखर कारखान्यांच्या परिसरात साक्षरता वर्ग सुरू झाले आहेत. यात आतापर्यंत 4,92,000 निरक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे. पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ राधाकिशन पवार यांनी नियमावली तयार केली आहे. ही तपासणी 15 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेचे आरोग्य प्रमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्य चिकित्सक यांना दिले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांची निकषाप्रमाणे संख्या आणि रुग्णालयाबाहेर लावलेले दरपत्रक या बाबींची तपासणी केली जाणार आहे. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर मोरकरंजा गावाच्या शिवारात पोलिसांनी सापळा रचून गुजरातमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या एका वाहनाला ताब्यात घेतलं आणि 7,91,000 मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रवीण नथू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात मसदी इथं पोलिसांनी एका वाहनासह 77,20,000 रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा जप्त केला आहे. हा मद्यसाठा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशानं मसदी गावातल्या जयेश गुंजा यांना आणला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी गुंजाळ विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं 27व्या बाबा वर्धम स्मृती नाट्य महोत्सवाला काल रात्री सुरुवात झाली. ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. नाटककर्मी बाबा वर्धम यांच्या जन्मदिनानिमित्तानं दरवर्षी या नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. 7 ते 13 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या नाट्य महोत्सवात राज्यासह गोवा, मध्य प्रदेश आदी राज्यांमधली निवडक 7 नाटकं सादर होणार असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली. सर्वात कमी किमान तापमान जळगाव इथं 8.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रस्ते अपघातातल्या जखमींसाठी 1.5 लाखांपर्यंत विना रोकड उपचार योजना सुरू. हिट अँड रन मधल्या मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची मदत. मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे त्या अनुषंगानं मिळणारे लाभ देण्याची राज्याची केंद्र सरकारकडे मागणी. गुजरातमध्ये झालेल्या अपघातात पालघरच्या 3 तरुणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी आणि सुमारे 10 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 2 नक्षलवादी महिलांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्राचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया 8:05. नमस्कार.